ಕೊಡುತ್ತಿರಬಹುದು ಯಾವ
ಗಚ್ಚಂತಿ ಅಮೂಢಾ ಪದಂ ಅವ್ಯಯಂತ. ಪಾಚವ ಶ್ಲೋಕ ಪೂರ್ವಮೂಲ ಅಣಿ ಅಧ ಶಾಖ ಶಾಖ ಅಥವಾ ವೃಕ್ಷ ಎಂದು ಬ್ರಹ್ಮಾವಸನ್ನು ಚರ್ಚಿಸಿರುವ ಶಿವನ ಚಿದಾಕಾಶ ಗ್ರಹಣಾಯ ಪರಮಾತ್ಮೆ ಬಸು ಚರ್ಚಿಸಿರುವ ಪೂರ್ವ ಮೂಲ ಅಣಿ ಇಂದ್ರಿಯಂತರಂತ ಸರಿಯಲ್ಲ ಅಸಹ ಅಣಿ ಗುಳಾಪರ್ಯಂತ ಪೋಚಾಯ್ತ ಮಂತ್ರ ತ್ಯಾಸಾಠಿ ಸಂಕಲ್ಪ ಕರಾವಾ ಅಸಾ ವಿಶೇಷ ಶ್ಲೋಕ ಸಾಮಿತ್ರ. ಪದಾಲಾ ಸರ್ವ ಪ್ರಕಾರೆ ಶೋಧಾವ ಅಡಿ ಶೋಧೆ ಜ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಗೆಲ್ಲಾ ಅಸ್ತಾರ ಪರತ್ ದೇಹ ಬುದ್ಧಿವರ ಏನ ನಾಹಿ ಪರತ್ ಜನ್ಮಾಲ ಏನ ನಾಹಿ ಪರತ್ ಸಂಸಾರದ ಏನ ನಾಹಿ ಅಶಾ ಆದ್ಯ ಪುರುಷಾಲ ಜಟಪಸು ಸರ್ವ ಪ್ರವೃತ್ತಿ ಸಂಸಾರ ಪ್ರವೃತ್ತಿ ಈ ಪ್ರಸೃತ ಪಸರಿ त्याच आद्य पुरुषांनी शरण आहे अशा भावाने त्याला शोधण्याचा जो संकल्प करतो आणि या संकल्पाने तो कशा प्रकारे त्या परमपदाला जाणतो कोणत्या गुणांनी त्या परमपदाला जाणतो याचं वर्णन या श्लोकामध्ये केलं. निर्माण मोहा ज्याच्या ठिकाणी मोह आणि मान या दोन्ही गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत. त्यातली मान नाहीसा झालेला आहे, अमानित्वाची भावना आलेली आहे आणि मोह नाहीसा झालेला आहे. ज्याचा मान आणि मोह या दोन्ही भावना गेल्या निर्माण मोहा जो मानरहित आणि मोहरहित झाला जिथं संत दोषा संतदोष ज्यांनी जिंकलेला आहे असा संतदोष म्हणजे परमात्म्याला मी जीव आहे अशा प्रकारचा जो संत दाखवतो आपली स्मृती विसरून जे आपण नाही तर ते तो मी आहे असं समजायला लागतो. मी जीव आहे, मला बंधन आहे, मला जन्ममरण आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी कर्म करणार आहे, मी कर्माची फळ भोगणार आहे इत्यादी. या संतदोषांना ज्यांनी जिंकलेलं आहे असा अध्यात्मनित्या परमात्म ज्ञानामध्ये अत्यंत तत्पर परमात्मा प्राप्त करण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असा मी निवृत्त कामाहा ज्याच्या ठिकाणी काम हा निवृत्ती पावलेला आहे असा द्वंद्वई ही विमुक्त हा द्वंद्वांपासून जो मुक्त झालेला आहे कोणत्या द्वंद्वांपासून सुख दुःख संज्ञेही सुख आणि दुःख या संज्ञांनी वर्णन केल्या जाणाऱ्या अशा द्वंद्वांपासून जो मुक्त झालेला आहे. गच्छंती अमूढा पदम अव्यय तत् अमूढ असे यत्किंचितही मूढता ज्यांना स्पर्शिली नाही असे जातात त्या परमपदाला जाऊन प्राप्त होतात. त्या दिव्य अशा पुरुषाला जाऊन प्राप्त होतात. हा जो एक श्लोक आहे या एका श्लोकामध्ये गुणातील ज्ञानी पुरुष भक्त यांची सगळी लक्षणं एकत्र केलेली आहे. जो मानरहित झालेला आहे, मान या गुणाला प्राप्त होणं आणि मालिकवावर मिळणारी शांती अनुभवणं ही सर्वात मोठी कठीण अशी गोष्ट आहे. मालिकवावर जी अशांती आहे ती अशांती जाणार कशी? याचं कारण 12व्या अध्यायामध्ये फार चांगला सांगितलेलं आहे, श्रेय ही ज्ञान अभ्यासात ज्ञानात भान विशेष आहे, ज्ञानात कर्म फल त्याला त्याला शांती अनंतर. नुसता अभ्यास करण्याच्या ऐवजी ज्ञानपूर्वक म्हणजे समजून केलेला अभ्यास, समजून ज्ञानपूर्वक केलेला अभ्यासा अधिक श्रेष्ठी. या समजून केलेल्या केवळ समजून केलेल्या अभ्यासापेक्षा समजून अभ्यासपूर्वक ध्यान जर केलं तर त्या अधिक श्रेष्ठ, त्या ध्यानाची वृत्तीरहितता होते. जेव्हा वृत्तीरहितता होते तेव्हा मनाचा आणि कल्याणी देहाचा देहबुद्धीचा जो संबंध किंवा संघ असतो त्या संघाचा त्याग होतो आणि मी देह या भावनेची विस्मृती होते. सतत क्षण क्षण रोज अशी सतत ध्यानामध्ये जर अमनावस्था आणि उन्मनावस्था प्राप्त झाली तर घडणारी गोष्ट कोणती असेल तर देहबुद्धीपासून तो दूर होतो. त्यामुळं कर्मच्या देहाकडून घडतात त्या देहापासून मी वेगळा अर्थात कर्मांपेक्षा वेगळा अशी त्याची भावना निर्माण होते. म्हणून अशा ध्यानापेक्षा देखील कर्मफल त्या श्रेष्ठ, ध्याना कर्मफल त्यागा आणि या कर्मफल त्यागापेक्षा शांती श्रेष्ठ. कारण शांतीनेच तुमच्या जीवनाची, तुमच्या परमार्थाची, तुमच्या यशस्वीतेची खरी परीक्षा शांतीनेच होणार. तुम्ही रोज गीता वाचता का? तुम्ही रोज ज्ञानेश्वरी ऐकता का? तुम्ही रोज ध्यानाला बसता का? तुम्ही रोज देवळात देवदर्शनाला जाता का? याच्यापेक्षा तुम्ही या सर्व गोष्टींनी शांत झालेला आहात का हे अधिक महत्वाचं आहे. उत्तम कर्म जरी झाली तरी देखील कर्मफल त्यागाने मिळणारी जी शांती आहे ती शांतीच अधिक श्रेष्ठ आणि शांती प्राप्त करण्यासाठी काही परंपरा आहे. अशा प्रकारची शांती ज्यांनी प्राप्त केली, अशा प्रकारच्या शांतीला जाऊन जो पोचला तर त्या ज्ञानी भक्ताची किंवा भक्ताची लक्षणं म्हणून माधवात अद्वेषा सर्व भूतांना 12व्या अध्यायामध्ये सांगितले. आणि याच परंपरेतून अशा शांतीला प्राप्त झालेला, कारण या श्लोकापासून उपासना कांड संत आणि ज्ञानकांड सुरू होतं, त्यामुळं जी ज्ञान लक्षणं 13व्या अध्यायात सांगितली त्या 13व्या अध्यायातलं प्रथम ज्ञान लक्षण अमानित्वम जे आहे त्याचाही या क्रमाशी संबंध राहतो. शांती प्राप्त झाली म्हणून अमानित्व तो कर्मफळापासून दूर राहिला म्हणून अमानित्व, तो ध्यानामध्ये मुंबई अवस्थेला प्राप्त झाला म्हणून अमानित्व, देवभंग त्याचा केला म्हणून अमानित्व म्हणून मान राहील. आणि इथं देखील परमात्म्याला जो प्राप्त होतो मात्र इथं प्राज्ञ लक्षण आणि साधक लक्षण या दोन्ही एक करून सांगितलेले आहे. प्रयत्न करणाऱ्या पुरुषांचं असं वर्णन आहे की जो निर्माण झालेला आहे, मानवीत झालेला आहे, हा 15व्या अध्याय चालला आहे. या अध्यायापर्यंत सगळी भगवद्गीता सांगून आणि भगवंताचे उपदेश या अध्यायाच्या शेवटी हे गीताशास्त्र सांगून मी संपवलं असं भगवंत म्हणतात. मी तुला सांगितलं इथं गुह्यतमम शास्त्र इदम उक्त्वा वयानः, हे विश्वास अर्जुना माझ्याकडून तुला हे शास्त्र सांगितलं गेलं. म्हणून हे जे शास्त्र सांगितलं गेलं याचा निर्माण होण्याचं जे शास्त्र सांगितलेलं आहे ते कुठं सांगितलं याचा आढावा आपण घेतला. एक उंच जीवनाची पातळी शांतीने ज्यांनी प्राप्त करून घेतली तो प्रमाणित्व तो प्रगंभित्व याला प्राप्त होतो. अशा प्रकारे जो मानरहित झालेला आहे मोहरहित झालेला आहे असं भगवंत म्हणतात. निर्माण मोहा धर्मचेही शांती ज्यांनी प्राप्त केली त्याचा मानस असा मानरहित अशा भूमिकेमुळे मानाची भावना केली तशी त्याची मोहाची भावना देखील केली. मात्र मोह ज्या कारणाकरता निर्माण होतो तर ते कारण दुसऱ्या अध्यायामध्ये जास्त करून सांगितलं. ध्यायतो विषयानुसार संगा तेषु उपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधा अभिजायते क्रोधात भवती संमोहा. परंपरा आहे. आता इथं भगवद्गीता जास्त सुंदर असं बघायला सुरुवात झाली आहे पण याचं फक्त स्वतंत्र निरूपण होऊ शकत नाही. मोहरहित झाला असा मोहरहित झाला जो काम आणि द्वेष भर विरहित अशा भावनेनी कर्म करायला शिकला त्याचा मोह नाहीसा होईल. पुढे कामाचं जर अनुसंधान ठेवेल ध्यान करेल तर तो फार साधेल. म्हणून कर्म करण्याची एक विशिष्ट युक्ती ज्यांनी संपादन केली तर तो मोहरहित होईल. राग द्वेष वियुक्त विषया इंद्रियही चरम आत्मवश्यही विधेय आत्मा प्रसाद अभिगच्छती. मोहजरम झाला तर खेद निर्माण होतो दुःख निर्माण होतो अशांती निर्माण होतो. याच्यावर मोह निर्माण होणार नाही अशा वेगाने कर्म करायला शिकला तर त्याचा परिणाम म्हणून चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. प्रसाद अभिगच्छते प्रसादे सर्व दुःखांना हानी असे उपजा येते आणि या प्रसन्नतेमुळं त्याचे सगळी दुःख नाहीशी होतात. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवनिष्ठते. योगायोगाने याला रविवारी याच श्लोकावर प्रवचन होणार आहे स्थितप्रज्ञ लक्षण आपल्या. पण इथं तो शब्द निर्माण मोहा मोह नाहीसा होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळं मोह नाहीसा झालेला आहे. मोह नाहीसा होण्याच्या प्रक्रियेमध्ये कर्मयोग देखील आहे. कारण कर्मफळाच्या अपेक्षेने करणं याच्यामध्ये कर्माबद्दल फळाबद्दल देहाशक्ती स्वार्थ या सगळ्या भावना त्यापोटी करून राहतात. पदळ जरी निर्माण असं एवढं पदळ जरी दिसलं तरी निरूपणाकरता दिवसेंदिवस जर ठरवले तर चालेल. मला तर वाटलं असं सहज शक्य आहे. मी असं प्रवचन करत आहे निर्माण असं म्हटल्याबरोबर मान कसा असतो अपमान झाल्यावर काय वाटतं मान मिळाल्यावर कसं वाटतं मानाने देहबुद्धी कशी वाटते देहबुद्धी हे अज्ञानाचं लक्षण काय अज्ञान म्हणजे आणि काय काय आहे ज्ञान म्हणजे काय ज्ञानाचं लक्षण काय तसं जर दळायचं ठरवलं फिरवायचं ठरवलं तर स्वामीजी सांगतात तसं एक श्लोक दोघाच म्हणजे देखील सहज मग त्याच्यामध्ये पंचदशी काय म्हणतात आचार्य काय म्हणतात पुष्कळ किती पसारा वाढेल काही सांगता येणार नाही. पण जर सांगतो पाहिजे असेल तर कितपत आपल्याला पुढे आहे त्यावेळेला जेव्हा तो महत्वाचा विषय म्हणून येईल कारण इथं किती गोष्टी एकत्र तंत्री म्हणून सांगितलेल्या आहेत हे तर फार कठीण आहे. निर्माण मोहा मान गेला आणि मोह गेला जितंद्र दोषा अध्यात्मनित्या पाहिजे म्हणून मान आणि मोह दोन्ही ज्याच्या जीवनातून घालून टाकलेले आहेत दिवे काढले ध्यानात कर्म करताना संसार करताना या सगळ्या गोष्टी करत असताना मान घालवणं आणि मोह घालवणं मानी न राहणं आणि मोहित न होणं हे लक्षात ठेवून त्याचा अभ्यास करताना शांतीला प्राप्त होणारा साधने आणि त्या शांतीमुळं मासे वर्तून मोहते चढवण्याची आवश्यकता न भासणार. जसं मान हा मुखोट आहे, मिरवणं हा मुखोट आहे, खरं म्हणजे ते न्यूनदंडाचं लक्षण असायला हवं. मिरवण्याची इच्छा होणं हे न्यूनदंडाचं लक्षण आहे. आम्ही कोणीतरी आहोत असं दाखवण्याचं लक्षण आहे. असं असल्यामुळं सहज जो शांतीला प्राप्त झाला आणि देवमी नाही अशा भावनेमध्ये जो दृढ भावनेमध्ये जाऊन पोचला, जो मोहयंत झाला, त्यावर त्याची बुद्धी शाबूत राहील, ही पक्की झाली, दृढ झाली, स्थितर झाली, स्थिर झाली. जितपर्यंत पक्षा शुद्ध स्वरूप आत्म्याचा मी जीव हा पहिला संकल्प आणि तोच त्याचा संघ असं समजलेला आहे. आणि हेही अशा करता समजलेलं आहे की आत्मा जीव झाला करता आम्ही कोणालाही कळलेलं नाही. म्हणून आत्म्याचं लक्षण सांगता येतं आणि जीवाचा जर मोह नाहीसा झाला, भ्रांती नाहीशी झाली, तर जीवच खरा. कारण आपण जन्म मरणारही आनंद स्वरूप, शांत स्वरूप असा त्याला अनुभव येतो. असं असल्यामुळं उलट्या बाजूने आत्म्याने तुम्ही जीव असा छंद घेतला, असा संकल्प केला असं म्हणावं लागलं, पण आत्म्याचा जीव बदला कसा नक्की हे मला सांगता येत नाही, कोणाला सांगता आलेलं नाही. शास्त्र हे कधी झालं सांगू शकत नाही. अगदी कल्पांताच्या वेळेला देखील जेव्हा सगळ्या भूतमात्रांचा अंत होतो, एका ठिकाणी दासबोधा समर्थांना शिष्याने विचारलेलं आहे, जेव्हा कल्पांत होईल आणि सगळ्याचाच अंत होईल तेव्हा आम्ही आपोआपच परब्रह्मात मिसळून जाऊ, साधना करण्याची गरज काय, तोपर्यंत आम्हाला फिरायला हरकत काय आहे, त्यात योनीतली सुख दुःख अनुभवायला हरकत काय आहे, तोपर्यंत प्रत्येक योनीतली इंद्रियांची सुख भरपूर घेत जाऊ अजून काय आहे. तर भगवंत असं म्हणतात की तुला जर आणि भगवद्गीतेने आठव्या अध्यायात तसं उत्तर दिलेलं आहे, नवव्या अध्यायात देखील भगवद्गीता तसं म्हणते की कल्पांत समयी जो जशा भूमिकेत असतो त्या भूमिकेतून तो सूक्ष्म रूपाने अव्यक्त रूपाने प्रकाश राहतो आणि कल्पारंभी परत प्रसंग आज्ञान घेऊन जन्माला येतो. असा अर्थ काढायचा की जेव्हा सगळं परमात्मा म्हणून होईल तेव्हा त्या परमात्म्याच्या पोटातच काही अज्ञानजन्य भाग असतो. जास्त तर्क करू नका, जास्त तर्क करू नका, कारण याच आपण अलीकडच्या तीरावर महापूर आलेला आहे, अलीकडच्या तीरावर गाय गायलेली आहे आणि इथं बसून इकडं जाता येत नाही आणि खरंच खाण्याच्या गोष्टी बोलल्यासारख्या आहेत. या सगळ्या गोष्टींनी तर्कपणा वाढेल, बाकी काही होणार नाही. आता जेव्हा समजलं स्वामीजी म्हणायचे की हे सगळं कसं झालं याच तुझ्या बुद्धीला समजेल असं पूर्ण प्रमाण तू मिळवलं तर तुझी बुद्धी जवळी तुझ्या बुद्धीला इतक्या कित्येक गोष्टी माहिती नाही. इथं जी शास्त्र आहेत त्या शास्त्रांमध्ये देखील ते आहे, तर ते सगळं कमवलं असं ते शास्त्रकार म्हणत नाही, वैज्ञानिक म्हणत नाही. अजून मानवी देह देखील सगळा समजला, मेंदू सगळा समजला असं म्हणायला तयार नाही. तुझी बुद्धी काय, तुझं शिक्षण काय, त्या बुद्धीने तुझं ग्रहण काय आणि तुझ्या बुद्धीने जगताचा आरंभ कसा झाला आणि परमात्म्यापासून जीव म्हणून कधी वेगळा झाला याची तू कशी कल्पना करणार? आणि कशी मी उपपत्ती लावली तरी ती खरी ठरण्याला बांधील नाही. मी वाचलं की एका अंडीत असणाऱ्या माशांमध्ये एकमेकांमध्ये चर्चा चाललेली होती. काही मासे असं म्हणत होते की ईश्वर आहे की नाही कोण जाणे. आपलं जीवन चाललेलं आहे खरं, पण ईश्वर आहे की नाही काही करायला मार्ग नाही. तर त्याच्यातला एक तत्वज्ञ मासा होता, असतात ना काही असे तत्वज्ञ असतात. तर तो मासा म्हणाला की ज्यार्थी आपल्या हातीचं पाणी बदललं जातं त्यार्थी ईश्वर आहे. हा जसा तर्क असावा तसे तशाच प्रकारचेही तर्क आहे. तर्क तर भरपूर करू शकतो, त्याचा पाठला करून काहीतरी शोध घेता येतो हे वैज्ञानिकांचं काम आहे. आपल्या अल्प जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये जर आपल्याला काही करण्यासारखं असेल तर शांती समाधानाला प्राप्त होणं या अशा प्रश्नांनी आपली बुद्धी भरभरायला जर लागली, फिरायला जर लागली आणि अशांत करायला लागली तर फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळं संत दोष म्हणजे शुद्ध स्वरूप आत्म्याला मी जीव असा संकल्प जेव्हा लागला असं गृहीत धरायचं. आपल्याला आहे का? आपल्याला मी आत्मा असा बोध आहे का? मी जीव, मी जाणार आहे असा बोध आहे ना? मग कमी तरी तो लागला, कमी लागला हे समजत नाही. पण हा लागला तेव्हापासून हा शब्ददोष घडला. आणि या शब्ददोषामुळं प्रत्येक वेळेला देह मी वाटायला लागला. त्या देहाच्या आत असणाऱ्या प्रत्येकाला देह म्हणजे मी असं वाटतं. फक्त माणसाचं नाही का ते सगळ्यांना, सगळे पशु पक्षी प्रत्येकाला असा अनुभव आहे की देह म्हणजे मी आहे. किंवा प्रत्येकजण ही वस्तुस्थिती अनुभवतो की देह म्हणजे मी आहे. तुम्ही पाहिल्या वगैरे असं केलं तरी देह बुद्धी अशी प्रचंड की कोणाकडे सोडून जा त्याला हटवता येते घराचा मार्ग. अर्थात संतदोष जो आहे तो संतदोष आहे हे समजणारे देखील सगळ्या प्राणीमात्रांमध्ये कोणी मनुष्य जात एवढेच आहे. आणि या संतदोषामुळं पुष्कळ गडबड निर्माण झाली. या संतदोषामुळं मी परमात्म्यापेक्षा वेगळा आणि जन्मणारा आणि मरणारा असं ठरवल्यामुळं मला मी देह वाटायला लागतो आणि समोरचा माझ्यापेक्षा वेगळा दुसरा असं वाटायला लागतं. या तंत्रामुळं द्वैत निर्माण होतं, द्वैत भावना निर्माण होते, सर्वांमुळं चार्ज भावना निर्माण होते, सर्वांमुळं माझं तुझं निर्माण होतं. या शब्दाच्या बुडाशी जर पाहिलं तर जीवशक्ती आहे प्रत्येकाच्या. जसं मी मला मी म्हणतो आणि तुम्हाला तू म्हणतो आणि तुम्ही तुमच्या स्वतःला मी तुम्हाला तू असं म्हणत असल्यामुळं तुम्ही स्वतःला तू म्हणत नाही, तुम्ही स्वतःला मी म्हणता आणि त्याच्या सापेक्ष मला तुम्ही तू असं म्हणता. वस्तुतः मीपणाने घडलेला असा जीवरूपाने वस्तुतः आत्मा असलेला पण तो सगळ्यांना आपल्यापासून वेगळा असं समजायला लागला. आणि हे त्याच्या अज्ञानाचं, हे त्याच्या अमोघाचं, हे त्याच्या दुःखाचं सुखाचं असं कारण होऊन बसलं. समर्थाचं म्हणतात की संघ सोडावा आपला मग पाहावे तयार. आपला स्वतःचा संघ सोडण्याचा अभ्यास करणं ही त्याला भेटण्याची तयारी करण्यासारखं आहे. संघ जोपासणं हे त्याच्यापासून दूर जाण्याची तयारी करण्यासारखं आहे. आपण मुळातच कैक योजना दूर गेलेलेच आहोत. जितका जितका संघ मजबूत होईल तितके तितके आपण त्याच्यापासून दूर 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 असे जात राहू आणि संघ सोडल्याबरोबर आपण खरं म्हणजे तेच आहोत. असं असल्यावर हा जो संघ दोष आहे हा संघ दोष आमच्या अज्ञानाचं खरं कारण आहे. मग मान आणि मोह, मान आणि मोह देखील मुळात संघ दोषांवर आहेत. ही सगळी पदं एकत्र आल्यामुळे कन्फ्युज झालेली आहे, पण तरी देखील साधकाला समजेल आणि साधकाला करता येईल असं जर काही असेल आणि करणं अगत्यच म्हणून तर निर्माण हा हे पहिलं पद भगवंतांनी सांगितलं. तरी देखील संघदोष हे मानाकरताही कारण आहे आणि मोहाकरता देखील कारण आहे. संघदोषामुळेच कर्माची प्रेरणा निर्माण होते. मी कोणी आहे आणि माझं म्हणून माझा जो विस्तार आहे, माझी पत्नी अथवा पती, मुलं, आई, वडील, नातू, नात, पुढं काय नाचून सुनेच्या मुलाला काय म्हणायचं, परंतु 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 परंतुच्या पुढं काय, तर हे हे जे सगळं प्रकरण आहे हे संघदोषामुळे निर्माण होत. संघदोषामुळे हे सगळे माझे म्हणून निर्माण होतात. हा जो मी परमात्म्यापासून वेगळा होता, अहंकारजन्य असं स्वरूप त्याला प्राप्त झालं, त्यामुळं माझाचा फार मोठा विस्तार होऊ गेला. मी बलिष्ठ आहे की माझं बलिष्ठ आहे, मी ही भावना बलिष्ठ आहे की माझं ही भावना बलिष्ठ आहे हे तसं फारसं ठरवता येत नाही. पण माझंमुळे मी अति बलिष्ठ होतो हे जवळपास सगळ्यांना मान्य आहे. नेपोलियन बोनापार्टचं असं सांगतात की नेपोलियनला एका निर्जन अशा बेटावर एकट्या सोडून गेला. त्या बेटावर ह्युमन ट्रॅफिक नव्हती. एकेकाळचं सम्राट आणि जगत जेता त्याला अटक केली आणि त्याला त्या बेटावर सोडा. प्रत्यक्षात मात्र कुटुंब बाहेर पडू नये म्हणून त्याला कोणतीही मदत न करता त्याच्यावर लक्ष ठेवायला देखील काही लोक ठेवले. मनस्थपणाने नेपोलियन बसलेला असताना आणि अन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असताना त्या बेटावर आदिम जमातीचे आदिवासीच्याही आधी ज्यांना मानवी संस्कृतीच्या कोणत्या होणार माहीत नाही असे मनुष्य पाहिल्यावर ज्यांना भीती वाटते असे अशी मंडळी काही तिथं होती. आणि खरं म्हणजे ही मंडळी माणसाला पाहिलं की पळून जातात, पण रोज रोज या माणसाला पाहून त्यांना नेपोलियनची भीती वाटेल अशी झाली. एकदा नेपोलियन जात असताना आणि एक असाच आदिम मनुष्य जात असताना दोघांचंही लक्ष नसल्यामुळे म्हणा त्यांची धडक झाली किंवा एकमेकांवर ते आपटले. नेपोलियन त्याच्या पूर्ण घरात असताना त्याच्या जवळपास येणं देखील मुश्किल. तर एक अतिशय ज्याला काही दर्जाही नाही असा मनुष्य या सम्राटाला येऊन आपटला. नेपोलियननी त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि पुढच्या क्षणाला नेपोलियन खाली मान घालून मान फिरून निघून गेला असं वर्णन आहे. कुठलंही माझं जर कवच अवतीभोवती नव्हतं आता अहंकारात देखील अर्थ नव्हता. हा जो संघ दोष आहे या संघ दोषामध्ये माझं मात्र भरपूर येतं. या माझमध्ये माझ्या कव्या येतात, माझं पण येतं. एका संस्थेचे खूप मोठे अधिकारी, म्हणजे मला असं वाटतं की जनरल मॅनेजर वगैरे असे त्याची बोलणारे, ते काही कारणाने माझ्या परिचित होते आणि माझ्या परिचित असे त्या संस्थेमध्ये असणारे एक डायरेक्टर देखील होते, दोन तीन डायरेक्टर होते. काही कारणाने या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या कामकाजामुळे म्हणा किंवा कशामुळे त्यांना थोडीशी शंका निर्माण झाली, त्यांना अविश्वास निर्माण झाला. तर त्यांचा मला फोन आला की बघा म्हणजे तुम्हाला काही करता येतं का, त्यांची आणि माझी भेट जर तुम्ही मला घालून दिली तर तुमचे माझ्यावर उपकार होतील. मला असं वाटतं की ज्यांचा मला फोन आला तर त्यांच्याशी बोलणं देखील मुश्किल अशा रुबाबात ते वागत राहत असत. नंतर त्यांना त्या संस्थेतून काढून टाकलं. मी विचारलं त्याच्याकरता त्या डायरेक्टर्सना, तर ते म्हणाले की तुम्ही विचारताय किंवा तुम्ही म्हणताय पण आम्हाला त्यांना भेटायची इच्छा नाही. त्यांनी काय केलं ते आम्हाला माहिती आहे. मी त्यांना सांगितलं की ते तुम्हाला भेटू इच्छित नाही. ते इतके हिम टीम होऊन गेले. बरं, ते म्हणाले तुम्ही तर मला भेटायला या. मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा अहो मी काही केलं नाही म्हणून ते दोन तास माझ्यापाशी कैफियत सांगत होते. ते इतके हिम दिन होऊन गेलेले होते. त्यांचं माझं आता काढून टाकलं जाणार. त्यांना विरोध आलेला होता की या आम्ही राजीनामा देऊन जा नाहीतर आम्ही डिसमिस करू. हे माझं जर गेलं तर मी काही राहत नाही. मग राहतो तो अगदी कोर की जर माझीची निर्मिती झाली तर मग मी हवा तेवढा मोठा होऊ शकतो. हा जो संघदोष आहे या संघदोषामध्ये माझं तसंच माझी कर्म देखील येतात. माझी कर्म देखील त्याच्यामध्ये येतात. माझी बरी वाईट कर्म, माझा कर्माचा अभिनिवेश, माझं बुद्धी कौशल्य, मी जे समजतो ते, माझं कार्य कौशल्य, प्रवीणता, या सगळ्या गोष्टी हा संघदोष म्हणून येतो. कारण इथं अभिनिवेशच येतो. मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धो विगतज्वरा. निर्मम होणं म्हणजे विगतज्वर होणं. म्हणजे चित्तसंघ दोष होणं, अभिनिवेश रहित होणं. आणि जर कर्माचं फळ मिळालं हवं तसं, जसं हवंय तसं फळ मिळालं. काही कर्मांची फळं मिळतात आपण कल्पना केलेली असेल तसं मिळतं, किंवा कल्पना केली असते त्याच्यापेक्षा जास्त मिळतं, तर हा संघदोष किती वाढेल? खूप वाढतो. जितका जितका वाढतो तितका तितका आपण आपल्या मूळ स्वरूपापासून, मूळ ज्ञानापासून बाजूला बाजूला जायला सुरुवात होते, तितकं तितकं अंतर वाढतं. अध्यात्मविद्या परमात्म्याला मी शरण आहे अशा भावनेने संघदोष जिंकला. अर्थात मी जीव म्हणजे म्हणूनच मी देह नाही अशी भावना, तर तुमचं कोणती तरी एक भावना आली पाहिजे. नुसती एक भावना काढून टाकून चालत नाही. त्याची जागा जर भरेल कोणी तर मी परमात्मा आहे ही भावना संघदोष जर काढायचा ठरला तर ज्या जी वस्तू ही भावना हो संघदोष गेल्यानंतर पोकळी म्हणून काढेल ती वस्तू म्हणजे मी सच्चिदानंद, मी परमात्मा, मी अविनाशी. असंही एक आहे की आपल्याला
एकापासून जर परावृत्त करायचं झालं तर त्याच्यापेक्षाही अधिक काहीतरी चांगलं असं जर आपल्या हातात आलं तरच आपण पहिलं सोडून देतो, नाहीतर सोडून नाही देतो. मुलाच्या हातून एक खेळणं काढून घ्यायचं तर महामुश्किल असतं. त्याला दुसरं काहीतरी त्याच्यापेक्षाही चांगलं वाटणारं जर मिळालं तर ते फेकून ते हातात घ्या, मग त्याला काही अडचण राहणार नाही. संघ दोष हा जर शब्द असला तरी तो संघ आपल्याला इतका हवा हवा असं वाटतो की तो काढला तर केवढी प्रचंड पोकळी निर्माण होईल आणि या पोकळीने जगून आपण करणार काय. परिवर्तन असं काहीतरी आपल्याला दिसलं पाहिजे, अशी कोणती तरी आपली भावना झाली पाहिजे, तर आपण संत दोष काढायला तयार होऊ. म्हणून अध्यात्म नीती आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये म्हणजे नाशिवंत अशा सर्व व्यावहारिक लौकिक अशा जीवनापासून वरिष्ठ असणाऱ्या सूक्ष्म आणि व्यापक आनंददायी आणि शांत स्वरूप अशा परमात्म ज्ञानानेच ही पोकळी भरून निघेल. म्हणून संत दोष ज्यांनी काढून टाकला आणि जर तिथं काही भरलं गेलं नाही तर त्याला वेळ लागेल, तो काढूच देणार नाही. नुसतं प्रवण माणसाला काही काळ काम मिळालं नाही, नुसता बसून ठेवायची वेळ आली तर तो वेळा तुमचं काहीतरी द्या. तर ज्याला सतत संकल्प विकल्प करण्याची खोड लागलेली आहे, ज्याचं मन, ज्याचं चित्त, ज्याचं अंतःकरण सतत विषयाकडं संसाराकडं मोड घेत आहे, तर हा संघदोषच काढून जर टाकायचा झाला तर त्याच्यापेक्षाही वरिष्ठ अशा प्रकारचं काहीतरी त्यांना मिळणं आवश्यक आहे. म्हणून अध्यात्मरित्या त्या अध्यात्म म्हणजे परमात्मा ज्ञानामध्ये अत्यंत तत्पर जे नित्य आहे अशा परमात्म ज्ञानामध्ये अध्यात्म ज्ञानामध्ये अत्यंत तत्पर ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील परमात्म्याला अर्पण केलेलं जीवन हे सगळे बाराव्या अध्यायात आलेले पर्याय आहे. अशा प्रकारे जर जीवन त्यांनी जगायचं ठरवलं तरच शक्य आहे. विनिवृत्त कामा हा ज्याच्या जीवनामधून काम हा निवृत्त झालेला आहे, अठवा सध्या चाललेला आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोवता आत्मनी एव आत्मना हा तुष्टा. विनिवृत्त कामा हा याचं निरूपण असं दोन पाच मिनिटात शक्य आहे. काम जो सतत छळतो पण त्या अव्यय अशा परमपदाला प्राप्त व्हायचं असेल तर ज्या प्री रिक्विझिट आहेत, ज्या प्री कंडिशन आहेत, त्या भगवंत एका श्लोकात सांगतात. निर्माण मोहात संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा हा उचळला बघू द्वंद्वैही विमुक्ता हा सुख दुःख संज्ञे. सुख आणि दुःख नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्वंद्वापासून जे विनिर्मुक्त झालेले आहे असे अमृढा हा ज्यांनी मूढता सोडून दिलेली आहे असे गच्छंती पदम अव्यय तत् ते त्या अव्यय अशा पदापर्यंत जातात, अशा पदाला प्राप्त होतात असं म्हटलेलं आहे. मोठा सुंदर साधनाच्या दृष्टीने तर अतिशय आकर्षक, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी एका श्लोकात सांगितलेल्या. जसं एक श्लोकी यशस्वी कामात्मिक जीवन म्हणजे हा श्लोक आहे. त्या परम अव्यय अशा पदाला प्राप्त होण्यासाठी असणाऱ्या या विनिवृत्त कामा द्वंद्वी विमुक्ता हा अभुरा याच्या पुढच्या हरिओम.
सब संतन की जय 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 गुरु जी।